हरी ओम। मनाच्या श्लोकांपैकी 191वा श्लोक आपण आता पाहतो आहोत। देहे बुद्धीचा निश्चयो ज्या ढळेना, तया ज्ञान कल्पांत काळी कळेना। परब्रह्म ते मीपणे आकळेना, मनी शून्य अज्ञान हे मावळेना। यापूर्वी पण आपण पाहिलंय जुने ठेवणे मीपणे आकळेना, मनाचे श्लोकांमध्ये आणखी एका ठिकाणी म्हटलेलं आहे। देहे बुद्धीचा निश्चयो ज्या ढळेना, मी शरीर आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे, असाच ज्याचा निश्चय झालेला आहे त्यामुळे मी स्वरूप नाही, मी परमात्मा नाही अशा प्रकारची बुद्धी ज्याची झालेली आहे त्याला खरं ज्ञान, त्याला परमात्मा तत्वाचं ज्ञान होणं शक्य नाही, कारण त्याचा वावर मन, शरीर मन आणि बुद्धी एवढ्या स्तरावर त्याचा वावर आहे, त्याने त्याच्या पलीकडचं काही पाहिलेलं नाही, त्यामुळे त्याला तया ज्ञान म्हणजे आत्मज्ञान कल्पांत काळी कळेना। कल्प कल्प हजारो लाखो वर्ष गेली तरी त्याला पुन्हा पुन्हा जन्म घेतला तरी त्याला ते कळणार नाही, कारण त्यांनी तो आता व्यापक नाही आहे, अजून तो एकदेशी आहे। परमात्मा व्यापक आहे याची बुद्धी एकदेशी छोटं विचार करणारी आहे, छोटा विचार करणारी आहे, त्यामुळे त्याला परमात्म्याचं असं सर्व व्यापक स्वरूप कळत नाही। देहबुद्धी माणसाची केव्हा केव्हा बळावते आपण लक्षात घ्या, अत्यंत शारीरिक पीडा आहे तर मग स्वाभाविक आहे की मनुष्याचं शरीराशीच सगळं काही जुळून राहिलेलं आहे। अत्यंत मानसिक व्यग्रता किंवा व्याकुळता, क्षोभ किंवा आनंद टोकाचे आहेत, त्यावेळी पण मग दुसरं काही माणसाला सुचत नाही। आणखी एक गोष्ट आहे की इंद्रिय सुख जी आहेत त्याच्यात जो बुडलेला मनुष्य असतो तो देहबुद्धीतून बाहेर पडू शकत नाही, कारण उंबरातील कीटका हेची ब्रह्मांड ऐसे देखा, त्याला ते एवढ्या याच्यातलं तिथेच तेच त्याचं जग असतं आणि त्याच्या बाहेर पडायला तो तयार नाही। त्यामुळे पीडेमध्ये, शरीरपीडेमध्ये, मानसिक व्याकुळतेमध्ये, बुद्धीच्या आनंदामध्ये, बुद्धिबळ खेळायला बसला, दिवस गेले रात्र गेली। काही काही लोक, आमच्या इथे सोलापूरला एक ब्रिज क्लब आहे, ते लोक संध्याकाळी ब्रिज खेळायला बसतात, सकाळी उजाडलं तरी त्यांना पत्ता लागत नाही, इतका वेळ ब्रिज खेळत असतात, सगळं काय भान विसरून ब्रिज खेळत असतात। तर अशांना भगवंत भेटणं कसं बरं शक्य आहे? तो बुद्धीचा आनंद आहे, ब्रिज सुद्धा काही वाईट गोष्ट नाही आहे, पण त्याच्यात असं वाहवत गेलं तर मग कसा देव भेटेल बरं आपल्याला? तर शरीराची सुख आहेत, मनाची सुख आहेत, बुद्धीची सुख आहेत, आणि त्याच्यातच तो जर रमून गेला माणूस तर मग जो शरीर मन बुद्धीच्या पलीकडे आहे तो जो परमात्मा आहे त्याच्याशी एकरूप होण्याचं जे सुख आहे ते या सगळ्या सुखांच्या पलीकडचं इतकं मोठं सुख आहे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जो अमृताते ठी ठेवी तो काय कांजी जेवी। तो म्हणतो की अमृत पण जरा कमीच गोड आहे असं म्हणतो, तो काय कांजी पिल तुरुंगात दिली जाते किंवा आपण आजारी माणसाला देतो ती काय कांजी तो आवडीने पिल। तर आत्मसुख हे अमृतासारखं आहे आणि विषय आणि इंद्रिय यांच्या योगाने जी काही सुख होतात ती कांजीसारखी आहेत, पण तरी पण आपण अमृताची चवच कधी पाहिली नाही त्यामुळे आपण काय म्हणतो वा वा तेच छान आहे, कारण कधी तो आनंद घेतलेलाच नाही, आपल्याला माहीतच नाही। संत कृपा झाली, गुरु कृपा झाली की त्याची ओळख होते, पण ती जर झालेली नसेल, आपण साधना केलेली नसेल तर त्याची चव आपल्याला कळणार नाही। त्यामुळे परब्रह्म ते मीपणे आकळेना, शरीराच्या अंगाने मी पण, मनाच्या अंगाने मी पण, बुद्धीच्या अंगाने मी पण, हे सगळे परमात्मा आणि आपण यांच्यामधले अडसर आहेत। शारदा माता आणि ठाकूर भगवान रामकृष्ण यांच्यातली एक फार मधुर गोष्ट आहे। त्या काळात बायका अगदी शालीन पडदानशी नसायच्या आणि रामकृष्ण जिथे सगळा त्यांचा सत्समागम चाललेला असायचा, सत्संग चाललेला असायचा, तर त्याच्या तो आणि यांचे काम करण्याची जागा याच्यात एक पडदा होता आणि त्या पडद्याला एक बारीकसं भूक होतं, तर ते असं टाचा उंचावून उंचावून ते काय सांगतायत असं स्वयंपाक करता करता असं त्या ऐकायच्या। मग ते तितकं समाधान व्हायचं नाही म्हणून ते बोट घालून भोक थोडंसं मोठं करायचं. मग थोडं एवढं झालं, मग एवढं झालं, मग आणखी एवढं मोठं झालं, तर त्याचं काही भान नाही त्यांना. तर रामकृष्ण हसत हसत म्हणाले, हा द्वैताचा पडदा आहे ना, हा एक दिवस फाटणार बघा आता, आणि शक्ती शिवाचं अद्वैत होणार. म्हणजे तसा हा द्वैताचा फडका, हा जो एक पडदा आहे, तो चांगल्या साधकांच्या बाबत हळूहळू हळूहळू फाटत जातो. आणि मग देवभक्त असे द्वैत अद्वैत्व न खंडिता, असं देवदेवेशाला तो प्रार्थना करतो. असं भक्तिपुरतं द्वैत राहू दे, आणि मग खरं मात्र अद्वैताच्या भूमिकेवर, अशा विशिष्ट अद्वैतात म्हणा किंवा अशा मधुर द्वैत अद्वैत भूमिकेत तो साधक राहत असतो. हरिओम तत्सत.